മത്തീരോ ലിഖിയോട് ശുഭ സന്ദേശ് അധ്യായ ഏക് യേശുരി വംശാവളി അബ്രഹാം രാ വംശജ് ദാഊദ് രാ വംശജ് യേശു മസീരി വംശാവളി ഇണ തരേ ഹു ഹേ അബ്രഹാം രോ ബേട്ടോ ഇസാക് ഇസാക് രോ ബേട്ടോ യാക്കൂബ് യാക്കൂബ് രോ ബേട്ടോ യഹൂദാ അർ ഉണ്ണാ ദൂജാ ഭായിയാ യഹൂദാ അർ ഉണ്ണി ലുഗൈ താമാരു ഫിരിസ് വ ജോറഹ രോ ജന്മ ഹോയാ ഫിരിസ് രോ ബേട്ടോ ഹിസ്തരോൻ അർ ഹിസ്തരോൻ രോ ബേട്ടോ ഏരാം ഏരാം രോ ബേട്ടോ അമീനാദാബ് अर अमीनादाब रो बेटो नहसोन हो अर नहसोन रो बेटो सलमोन हो सलमोन अर उन्नी लुगाई राहाबू बोआज रो जन्म होयो बोआज अर उन्नी लुगाई रूतू ओबेद रो जन्म होयो अर ओबेद रो बेटो येसे हो अर येसे रो बेटो राजा दाऊद हो अर दाऊदू सुलेमान उन लुगाईयों जन्मियो जिको पहला उरियारी लुगाई ही सुलेमान रो बेटो रहबाम अर रहबाम रो बेटो अबिया हो अर अबिया रो बेटो आसा हो आसा रो बेटो यहोशापात अर यहोशापात रो बेटो योराम हो अर योराम रो बेटो उजिया हो उजिया रो बेटो योताम हो अर योताम रो बेटो आहाज हो अर आहाज रो बेटो हिजकिया हो हिजकिया रो बेटो मनसी हो अर मनसी रो बेटो आमोन हो अर आमोन रो बेटो योसिया हो इजराइल ने लोगों ने बंदी बना बेबीलोन ले जावते वेला में योसिया हूँ यकुनिया अर उनने भाइयों रो जन्म होयो बेबीलोन पूगने रे पछे यकुनिया रो बेटो सालतियेल हो अर सालतियेल रो बेटो जरुबाबिल रो जन्म होयो जरुबाबिल रो बेटो अबीहुंद हो अर अबीहुंद रो बेटो इलियाकीम हो अर इलियाकीम रो बेटो अजोर हो अजोर रो बेटो सदोक हो अर सदोक रो बेटो अखीम हो अर अखीम रो बेटो एलीहुंद रो जन्म होयो एलीहुंद रो बेटो एलियाजार हो अर इलियाजार रो बेटो मतान हो अर मतान रो बेटो याकूब रो जन्म होयो याकूब रो बेटो यूसुफ हो जिको मरियम रो गर्दनी हो अर मरियम हूँ येसु जिको मसीह कहलायो पैदा होयो इन तरह हूँ अब्राहमू दाऊद ताई चौदह पीढ़ियां हुई अर दाऊदू बेबीलोन बंदी ओन पुगाया जावन ताई चौदह पीढ़ियां अर बंदी ओन बेबीलोन पाछो जावन ने भगतू मसीह ताई चौदह पीढ़ियां हुई येसु रो जन्म येसु मसीह रो जन्म इन प्रकार होयो कि जद उन्नी माँ मरियम री सगाई यूसुफ रे साथे हुयोड़ी ही पण जद वहां कुंवारीज वहां पवित्र आत्मा री कृपाऊ जापायती होगी उनो गर्दनी यूसुफ धर्मी हो वो उनने बदनाम करनो नी चाहतो इन वास्ते छाने उनु छोड़ने विचार करियो जद वो इन बातों ने सोच ही रियो हो तो उन वेला प्रभु रो स्वर्गदूत उनरे सपने में दर्शन देन केवन लागो हे यूसुफ दाऊद री औलाद तू मरियम ने ब्याव करने करे लावणो मत डर क्योंकि उनरे पेट में है वो पवित्र आत्मा री कृपाऊ है वहां एक बेटा ने जन्म देवेला और उनो नाम येसु राख जो क्योंकि वो आपरे लोगारा उनारे पापाऊ उद्धार करेला ये सेंग बाता इन वास्ते होई कि जिको वचन प्रभु भविष्यदाता रे तरफों कयो गयो हो वो पूरो होवे। देखो एक कुंवारी जापायती होवेला और एक बेटे ने जन्म देवेला और उन्नो नाम इमानुएल राखियो जावेला जिनरो मतलब परमेश्वर मोरे साथे। जद यूसुफ ऊंग जागन परमेश्वर रे दूतरी आज्ञा मानन ब्याव करने अपनी लुगाई ने अपने घरे लेन आयो और जठे ताई वहां बेटो को नी जन्मी वठे ताई वो उनने कने को नी सूतो और वो उन्नो नाम येसु राख्यो।